आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकास हाच महायुतीचा निर्धार असल्याचं पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचं चंद्रपूरच्या प्रचारसभेत प्रतिपादन. दुसऱ्या टप्प्यात राज्यात अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 204. अमरावतीमधून सर्वाधिक 37 उमेदवार रिंगणात. नेता नीती आणि नियत असलेला पक्ष परिवर्तन घडवून आणू शकतो. वर्ध्यातील हिंगणघाट इथं महायुतीच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथ यांचं प्रतिपादन. काल गृहमतदानाच्या पहिल्या दिवशी भंडारा जिल्ह्यात 536 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. आणि विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पर्जन्यमानाची शक्यता. सतर्कतेचा येलो अलर्ट जारी. विकास हाच महायुतीचा संकल्प आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही जलद गतीनं सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला असं प्रतिपादन पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरच्या प्रचारसभेत केलं. विरोधकांवर टीका करताना एक स्थिर सरकार किती आवश्यक आहे ते महाराष्ट्रातील जनतेला समजू शकतं असं ते म्हणाले. मागास गरीब आदिवासी सर्वच मोदी सरकारला आपलं मानतात असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या चंद्रपुरात आयोजित प्रचारसभेला ते संबोधित करत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह सुधीर मुनगंटीवार, अशोक नेते आणि महायुतीचे अन्य नेतेही उपस्थित होते. आपण केलेल्या विकास कामांमुळे लोक आपल्याला निवडून देतील असा विश्वास यावेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सभेच्या सुरुवातीला व्यक्त केला. तत्पूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थितांना महायुतीचे उमेदवार निवडून देण्याचा आग्रह केला. यानंतर 10 तारखेला पंतप्रधान कन्हान इथं रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानापूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. राज्यातल्या बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. छाननीनंतर राज्यातल्या 8 मतदारसंघात 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यात नांदेडमध्ये सर्वाधिक 66 अर्ज वैध ठरले आहेत. अमरावतीमध्ये 56, हिंगोलीत 48, परभणीत 41, वर्ध्यात 26, बुलढाण्यात 25, यवतमाळ वाशिममध्ये 20 आणि अकोल्यात 17 अर्ज वैध ठरले आहेत. मात्र वैध ठरलेल्या एकूण 299 उमेदवारांपैकी अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 204 इतकी असून अमरावतीमधून सर्वाधिक 37 उमेदवार रिंगणात आहेत. नेता नीती आणि नियत असलेला पक्ष परिवर्तन घडवून आणू शकतो असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांनी केलं. ते आज वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं महायुतीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. भारतीय जनता पार्टीकडे नेता नीती आणि नियत असं सगळंच आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देश सर्व क्षेत्रात विकासाची भर घालत आहे. विकासाची हीच गती कायम ठेवायची असेल तर वर्धा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा रामदास तडस यांना विक्रमी मतांच्या अंतरानं निवडून देण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. वंचित बहुजन आघाडीनं गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह मागितलं होतं मात्र ड्रॉमध्ये हे चिन्ह मिळालं नाही. आता अकोल्यात भाजपचं कमळ, काँग्रेसचा पंजा आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रेशर कुकरमध्ये तिरंगी लढत निश्चित झाली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचं आज नागपुरातील तांडापेठ, हंसापुरी, मोमीनपुरा इथं स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. मध्य नागपुरातील बारईपुरा राऊत चौक येथून यात्रेला प्रारंभ झाला होता. कळमेश्वर, काटोल आणि नरखेड तालुक्यात रामटेक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीद्वारे नमो संवाद यात्रा काढण्यात आली. यावेळी कळमेश्वर येथील प्रचारसभेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी मतदारांना साथ घातली. सावनेर क्षेत्राच्या विकास कामांना पुढे नेण्यासाठी महायुतीचा उमेदवार जिंकणं महत्वाचं असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्र्यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानाचा राजकीय कारणासाठी वापर झाल्यामुळे अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीशीला उत्तर मिळाल्यावर कारवाई होईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यामुळे मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावल्याचं ते म्हणाले. याशिवाय कोणत्याही शासकीय निवासस्थानाचा वापर राजकीय कारणांसाठी करता येणार नाही असे निर्देश निवडणूक आयोगानं मुख्य सचिवांना दिले आहेत। लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या 48 पैकी 45 पेक्षा जास्त जागा महायुती मोठ्या मताधिक्यानं जिंकेल असा विश्वास रिपाई अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला। ते आज चंद्रपूर इथं बातमीदारांशी बोलत होते। राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांच्या जाहीर प्रचार सभेसाठी ते चंद्रपुरात उपस्थित आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे। कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा ऐकणार आहोत। संध्याकाळी 7:15 हा कार्यक्रम ऐकता येईल। निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच दिव्यांग मतदारांना आणि 85 वर्षांहून अधिक मतदारांना गृहमतदानाचा हक्क उपलब्ध करून दिला। त्यानुसार भंडारा जिल्ह्यात 536 मतदारांनी काल गृहमतदान करत मतदानाचा हक्क बजावला। आयोगाच्या वतीनं पहिल्यांदाच गृहमतदान हा उपक्रम घेण्यात आला आहे, ज्यात भंडारा जिल्ह्यातील मतदारांनी सक्रिय सहभाग घेतला। जिल्ह्यात काल 7 एप्रिल रोजी गृहमतदानाच्या पहिल्या दिवशी भंडारा विधानसभा क्षेत्रात 8 चमू तर साकोलीमध्ये 13 चमू, तुमसरमध्ये 12 चमू अशा एकूण 33 चमूंनी गृहमतदानाचं कार्य आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडलं। त्यामध्ये भंडारा तालुक्यातून 139, साकोली तालुक्यातून 189 तर तुमसर तालुक्यातील 208 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला। विशेषतः 85 वर्षांवरील मतदारांमध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय होती। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता अमरावतीत निवडणूक मतदार जागृती स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। विभागीय क्रीडा संकुलात आज सकाळी 5,000 विद्यार्थी, नागरिक आणि युवा मतदारांनी मानवी साखळी तयार करत मतदानाबाबत जनजागृती केली। मानवी साखळीच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं। तर वाशिम जिल्ह्यातल्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मालेगाव तहसील कार्यालयानं काल एका लग्न सोहळ्यात मतदान जनजागृती केली। या सोहळ्यासाठी जमलेल्या वऱ्हाडी मंडळींना मतदान करण्याची विनंती करून या कार्यालयानं काल मतदार जनजागृतीचा एक अनोखा उपक्रम राबवला। त्यासाठी मालेगाव तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातल्या कर्मचाऱ्यांनी मंडपात विशिष्ट ठिकाणी सेल्फी पॉईंटची रचना केली होती। निवडणुकांची घोषणा आणि आदर्श आचारसंहिता अंमलात आल्यानंतर केवळ 20 दिवसांच्या कालावधीत सुविधा या मंचावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून परवानग्या मागणारे 73,379 इतक्या मोठ्या संख्येनं अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी 60% विनंत्या मंजूर करण्यात आल्या आहेत। सुमारे 11,200 विनंत्या नाकारण्यात आल्या आहेत आणि 10,819 अर्ज अवैध किंवा नक्कल असल्याचे आढळल्यावर रद्द करण्यात आले आहेत। 7 एप्रिल 2024 पर्यंत उपलब्ध असलेल्या तपशीलानुसार उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे। पुढील 2 दिवस पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया इथं मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यासाठी सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर पश्चिम विदर्भात यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला इथं आजपासून 12 एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातर्फे नुकतीच विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयाला शैक्षणिक अभ्यास भेट देण्यात आली। या भेटीदरम्यान विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयातील ग्रंथपाल माधुरी वाडीभस्मे यांनी ग्रंथालयाचा इतिहास आणि तेथील प्रशासकीय कामकाज याची माहिती दिली। प्रकाश ऐदलाबादकर यांनी विदर्भ साहित्य संघाचा इतिहास, त्यांची आजपर्यंतची वाटचाल तसंच विविध साहित्यिक उपक्रम याविषयी माहिती सांगितली। या अभ्यासभेटीला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते। महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत अमरावती इथं पार पडलेल्या 2 दिवसीय नाट्य स्पर्धेत अकोला परिमंडलानं सादर केलेल्या नथिंग टू से या नाट्यप्रयोगानं सर्वोत्तम नाटकाच्या पुरस्कारासह विविध वर्गवारीतील 6 प्रथम आणि 1 द्वितीय पुरस्कार पटकावून बाजी मारली। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। विकास हाच महायुतीचा निर्धार असल्याचं पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचं चंद्रपूरच्या प्रचारसभेत प्रतिपादन। दुसऱ्या टप्प्यात राज्यात अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 204, अमरावतीमधून सर्वाधिक 37 उमेदवार रिंगणात। नेता, नीती आणि नियत असलेला पक्ष परिवर्तन घडवून आणू शकतो, वर्ध्यातील हिंगणघाट इथं महायुतीच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथ यांचं प्रतिपादन। काल गृहमतदानाच्या पहिल्या दिवशी भंडारा जिल्ह्यात 536 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क आणि विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पर्जन्यमानाची शक्यता, सतर्कतेचा येलो अलर्ट जारी। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।